आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी परतले. व्यापार उद्योग संरक्षण आणि सुरक्षा ऊर्जा तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या परस्पर संबंधांसह विविध मुद्द्यांवर उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा. नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार. सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश. मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषी मंत्री कक्षाची स्थापना करणार. कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांची अमरावतीत घोषणा. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा आज समारोप. महाराष्ट्रानं जिंकली सर्वात जास्त 198 पदकं. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 2 दिवसांचा अमेरिका दौरा आटोपून आज मायदेशी परत यायला निघाले. याआधी ते फ्रान्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर होते. आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भारताबरोबरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा होती. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार उद्योग संरक्षण आणि सुरक्षा ऊर्जा तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या परस्पर संबंधांसह विविध मुद्द्यांवर उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा झाली. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर यावर एकत्रितपणे काम करण्यावर दोन्ही देशांमध्ये यावेळी सहमती झाली. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 16 वर्षांपूर्वी झालेल्या ऐतिहासिक नागरी अणुकराराअंतर्गत भारतात अमेरिकी डिझाईनच्या आण्विक भट्ट्यांची निर्मिती करण्याच्या दिशेनं पुढे जाण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मुंबई दहशतवादी हल्ल्यासारख्या कारवाया रोखण्यासाठी अल कायदा आयसिस जैश ए मोहम्मद आणि लष्करे तय्यबा यांच्यासारख्या दहशतवादी गटांविरोधात सहकार्य मजबूत करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा दोन्ही नेत्यांनी यावेळी संकल्प केला. देशाच्या नागरिकांचं नुकसान करणाऱ्यांना शासन करण्याची सामायिक गरज लक्षात घेता मुंबई हल्ल्यामधल्या आरोपी तहवूर राणाचं भारताला प्रत्यार्पण करायला अमेरिकेनं मंजुरी दिली. पाकिस्ताननं आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन दोन्ही नेत्यांनी केलं. शाळेत जसं वेगवेगळे विषय असतात त्याचप्रमाणे आपल्या आहारातही वैविध्य असायला हवं असं मत पोषक आहार आणि शारीरिक तंदुरुस्ती आणि तज्ज्ञ तसंच लेखिका रुजुता दिवेकर यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केलं.
एग्जाम्स के लिए खाते हैं तो जैसे एग्जाम में अलग अलग सब्जेक्ट्स होते हैं वैसे हमारे खाने में भी विविधता आनी चाहिए. कुछ खाने ऐसे हैं जो कि नेचुरल तो है ही पर डी स्ट्रेसर्स भी है. हम लोग जिसको सिंगदाना या मूंगफली कहते हैं तो सिंगदाने से स्ट्रेस कम होता है, एनर्जी ड्रिंक्स से स्ट्रेस बढ़ता है. दूसरा है केला. केला हर किसी को खाना चाहिए. पेट भी उससे एकदम सिर्फ फ्लैट ही नहीं लेकिन उसमें शांत भी लगता है. और तीसरी चीज चावल. जिस तरीके से भी आप चावल खाना चाहते हो वो खाइए लेकिन ये तीनों चीजें आपके डाइट में होनी चाहिए.
सोनाली सभेरवाल आणि रेवंत हिमत सिनका यांनी देखील आज मार्गदर्शन केलं. वाळू माफियांवर मकोका लावणं हद्दपार करणं यासारख्या कारवाया करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल अकोल्यात माध्यमांशी बोलत होते. रेती मिळत नसल्यानं वाळू माफिया तयार होतात त्यामुळे आता मुबलक प्रमाणात रेती मिळेल आणि लवकरच नवं चांगलं वाळू धोरण जाहीर करू यामध्ये कडक कायदे असतील असं बावनकुळे यांनी सांगितलं.
चांगलं वाळू धोरण येत आहे ज्यातनं आपल्याला गावातल्या घरकुलांना गावातच रेती मिळेल. सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही. आणि आता 100% पीडब्ल्यूडी आणि इरिगेशन किंवा शासकीय विभागाला आम्ही सांगितलं आहे की जेवढा मोठ्या प्रमाणावर रेती आता लोकांना रिव्हर सँडची गरज पडणार नाही. यम सँड किंवा दगडावरची किंवा गिट्टीवरून तयार केलेली रेती वापरता येईल.
पार्टिकल एक्सलरेटर तंत्रज्ञान पूर्वी संशोधनासाठी मर्यादित होतं. आता ती कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचारासह शिक्षणाच्या नव्या ज्ञानशाखेसह एक सामाजिक गरज झाली आहे. भारतातील सद्यस्थितीत अवघे 24 सायक्लोट्रॉन केंद्र कार्यान्वित असून पाश्चिमात्य राष्ट्राच्या तुलनेत विचार करता आणखी 1000 केंद्रांची आवश्यकता आहे. नागपूर येथील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पायाभूत संस्था उपलब्ध असून सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्याची एक कृती गट स्थापण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याचबरोबर या प्रकल्पासाठी जागेच्या उपलब्धतेबाबत प्रस्ताव सादर करा असं जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांना सांगितलं. नागपूरमध्ये VNIT, एम्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट सारख्या नावाजलेल्या पायाभूत संस्था उपलब्ध आहेत. यादृष्टीनं विचार करता हे केंद्र नागपूरसह मध्य भारताला मोठी उपलब्धी ठरेल. या केंद्राद्वारे क्लीन एनर्जी, जलशुद्धीकरण, आरोग्य, ऊर्जा, अन्य प्रक्रिया यासारख्या औद्योगिक क्षेत्राची नवी दालनं सक्षम होण्यास मदत होईल असं एम्सचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांनी आपल्या सादरीकरणात सांगितलं. 2019 पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर आदरांजली वाहिली. या जवानांचं बलिदान आणि देशाप्रती असलेलं त्यांचं समर्पण येणाऱ्या पिढ्या कधीच विसरणार नाहीत असं पंतप्रधान म्हणाले. 2019 आजच्या दिवशी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे असून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, अडचणी आणि समस्या सोडवणं सुकर व्हावं यासाठी विभाग स्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. अमरावती इथं कृषी मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं. शेतकरी शेतात नवे नवे प्रयोग करून शेतीचं उत्पादन वाढवत असतात. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यात समन्वय आवश्यक आहे. कृषी विद्यापीठानं पीक उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी कृषी संलग्न विविध प्रात्यक्षिकं आयोजित करावीत असं त्यांनी सुचवलं. नवीन फौजदारी कायद्यांच्या महाराष्ट्रातल्या अंमलबजावणीचा आढावा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. फॉरेन्सिक लॅबच्या तयारीबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली.
महाराष्ट्रामध्ये तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे. त्या संदर्भात विशेषतः फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो आहोत. त्याच्यात 27 व्हॅन्स आमच्या आलेल्या आहेत. पुढच्या 6 महिन्यामध्ये हे कम्प्लीट आमचं फॉरेन्सिक नेटवर्क तयार होईल आणि मग 7 वर्षापेक्षा अधिक ज्याच्यामध्ये सजा आहे अशा प्रत्येक स्पॉटवर फॉरेन्सिक व्हॅन्स जाऊन आणि तिथेच सगळ्या प्रकारची साक्षीचं कलेक्शन हे करण्याची योजना आम्ही तयार केलेली आहे.
38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप उत्तराखंडमधल्या हल्द्वानी इथं आज झाला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामुळे उत्तराखंड ही देवभूमी आता खेलभूमीमध्ये परिवर्तित झाली असून इथले मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी उत्तराखंडला 21व्या स्थानावरून 7व्या स्थानावर आणण्याचे परिश्रम घेतल्याचे गौरव उद्गार गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काढले. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. यंदाच्या क्रीडा स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी 1523 पदकांची लयलूट केली. यात 457 सुवर्ण, 455 रौप्य आणि 611 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत सेना दल संघ पहिल्या क्रमांकावर आहे. 68 सुवर्ण, 26 रौप्य आणि 27 कांस्य पदकांसह त्यांनी एकूण 121 पदकं जिंकली आहेत. महाराष्ट्रानं सर्वात जास्त 198 पदकं जिंकली आहेत. यात 54 सुवर्ण, 71 रौप्य आणि 73 कांस्य पदकांचा समावेश आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत NMRDA क्षेत्रातील प्रस्तावित 13 गावांना पाणी पुरवण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून यात बेसा, बेलतरोडी, पिंपळा, घोगली, हुडकेश्वर, शंकरपूर, गोटा, पांझरी, वेळाहरी, रुई, वरोडा, पांझरी, किरणापूर, कान्हा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी परतले. व्यापार, उद्योग, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या परस्पर संबंधांसह विविध मुद्द्यांवर उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा. नागपूरमध्ये व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर साकारणार. सायक्लोट्रॉन केंद्र साकारण्यासाठी एक कृती गट स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.